आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. उत्तर प्रदेशांतल्या जेवर विमानतळा लागसार सेमीकंडक्टर युनिट स्थापन करपाक सरकारान मान्यताय दिल्या. एचसीएल आनी फॉक्सकॉनाच्या संयुक्त उपक्रमान भारत सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत हे युनिट स्थापन करतले अशें माहिती आनी प्रसारण मंत्री आश्विनी वैष्णव हांणी आज नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दितना सांगले. तांणी सांगले, ह्या प्लांटाची रचना म्हयन्याक 20,000 वेफरां खातीर केल्या आनी डिझायन आउटपुट क्षमता म्हयन्याक 36 मिलियन युनिट आसा. जेवरांतल्यान नव्या सेमीकंडक्टर युनिटान 39 अब्ज रुपयांची गुंतवणूक जातली अशें तांणी सांगले. 5 सेमीकंडक्टर युनिट चे निर्माण आदींच सुरू आसा अशें तांणी म्हळें. 270 शिक्षणीक संस्थांनी आनी 70 स्टार्टअपांतले विद्यार्थी आनी उद्देजक नव्या उत्पादनांच्या विकासा खातीर संवसारीक पांवड्या वेल्या नविनतम डिझायन तंत्रगिन्यानाचेर काम करतात अशें तांणी सांगलें. प्रमुख रक्षा अध्यक्ष जनरल अनिल चौहान, सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग आनी नौदल प्रमुख एडमिरल दिनेश के त्रिपाठी हांणी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतली आनी तांकां ऑपरेशन सिंदूर विशीं माहिती दिली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत राष्ट्रपतींनी सशस्त्र दळांच्या शौर्याची आनी समर्पणाची तोखणाय केली. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हांणी आज भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हण सोपूत घेतलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज सकाळी राष्ट्रपती भवनांत जाल्ल्या खाशेल्या सुवाळ्यांत न्यायमूर्ती गवई हांकां पदाचो सोपूत दिलो.
भूषण रामकृष्ण गवई जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ, सत्य निष्ठा से प्रतिज्ञान करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता शून्य रखूंगा.
न्यायमूर्ती बी आर गवई हांणी न्यायमूर्ती संजीव खन्ना हांची सुवात घेतली. ते काल निवृत्त जाल्ले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, जायते केंद्रीय मंत्री आनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे सुवाळ्याक हाजीर आशिल्ले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी संघ लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ अजय कुमार हांची नेमणूक केल्या. कार्मिक आनी प्रशिक्षण विभागान जारी केल्ल्या आदेशा प्रमाण डॉ कुमार जेन्ना आयोगाच्या अध्यक्षपदाचो कार्यभार स्विकारतले तेन्नाच्यान तांचो कार्यकाळ सुरू जातलो. डॉ कुमार हे केरला कॅदराचे 1985 बॅचचे निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेंतले अधिकारी. हाचे आदी तांणी ऑगस्ट 2019 ते ऑक्टोबर 2022 मेरेन संरक्षण सचीव म्हणून काम केल्ले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड फाल्यां एका दिसाच्या भोंवडेर राजस्थानांतल्या जयपूर शारांत वतले. ह्या वेळार आदले उपराष्ट्रपतींच्या पुण्यतिथी निमतान थंयच्या भैरव सिंग शेखावत स्मारक ग्रंथालयाचे उक्तावण ते करतले. उक्तावण सुवाळ्याक लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, राजस्थानाचे मुखेलमंत्री भजन लाल शर्मा, खासदार मदन राठोड आनी हेर खाशेले सोयरे हाजीर आसतले. भैरव सिंग शेखावत हे ऑगस्ट 2002 ते जुलय 2007 पर्यंत भारताचे 11वे उपराष्ट्रपती आनी राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आशिल्ले. 1952 वर्सा तांणी राजस्थान विधानसभेचे वांगडी आपल्या राजकीय प्रवासाची सुरवात केली आनी ते 3 फावट राजस्थान राज्याचे मुखेलमंत्री आशिल्ले. भारतान ग्लोबल टायम्स, शिन्हुआ न्यूज एजन्सी आनी टीआरटी वर्ल्डचे एक्स अकाउंट देशान ब्लॉक केल्यात. सुत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण पाकिस्ताना खातीर फाल्स प्रचार केल्ल्याच्या आरोपा खाला तांचेर ही कारवाय केल्या. ग्लोबल टायम्स हो एक इंग्लीश भाशेंतलो टॅब्लॉयड जो चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या मालकीच्या पीपल्स डेली अंतर्गत चलता. शिन्हुआ न्यूज एजन्सी ही पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची अधिकृत राज्य वृत्तसंस्था म्हणून काम करता जाल्यार टीआरटी वर्ल्ड हे तुर्कीचे भौशीक सेवा प्रसारक. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो फाल्यां सकाळीं 8:40.